आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फाल्यां सुरू जातले ते फाटभुयेर संसदेचे कामकाज सुरळीतपणान करपा हेतान आयज सर्वपक्षीय बसका जाली. हवामान खात्यान 20 ते 24 जुलय मजगतीं उटंगाराच्या पावसाची शक्यताय आशिल्ल्यान पावसा खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. आयज गोंयांत गुरू पौर्णिमा व्हड भक्तीभावान आनी तरेकवार कार्यावळी वरवीं मनयली. वास्कोचो नामनेचो श्री दामोदर भजनी सप्ताह ऑगस्टाच्या 10 तारखेर सुरू जातलो ताका लागून तयारी नेटान सुरू जाल्या. आता पुराय खबरो. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फाल्यां सुरू जातले ते फाटभुयेर संसदेचे कामकाज सुरळीतपणान व्हरपा हेतान आयज सर्वपक्षीय बसका जाली. दिल्ली संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या फाटभुयेर सरकारान आयज सर्वपक्षीय बसका आपयल्ली. हे बसकेंत सरकारान संसदेच्या दोनूय सभाघरांचे काम बरे तरेन जातले हे सुनिश्चित करपा खातीर सगळ्या राजकीय पक्षांकडल्यान सहकार्य मागले. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फाल्यां सुरू जातले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन फाल्यां अर्थीक सर्वेक्षण संसदेत मांडटली. अर्थीक सर्वेक्षणात अर्थवेवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांची सांख्यिकी माहिती आणि विश्लेषण मेळटा. तशेंच तातूंत रोजगार, जीडीपी वाड आणि म्हारगाय हांचेविशी माहिती दितात. अर्थमंत्री मंगळारा लोकसभेत 2024-25 वर्षाची केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतली. नरेंद्र मोदी सरकाराच्या 3र्या कार्यकाळांतलो हो पयलो अर्थसंकल्प आसतलो. फाटले म्हयन्यात संसदेच्या दोनूय सभाघरांच्या संयुक्त बसकेत मार्गदर्शन करतना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी हो अर्थसंकल्प सरकाराच्या दूरदृष्टी धोरणाक आणि फुडाराक प्रभावी दस्तावेज थारतलो अशें स्पष्ट केले. सरकार ह्या अधिवेशनात 6 नवीं विधेयकां मांडपाची शक्यताय आसा. तातूंत आपत्ती वेवस्थापन विधेयक, द बॉयलर्स विधेयक, द भारतीय वायुयान विधेयक, कॉफी विधेयक आणि रबर विधेयक आदी विधेयकांचो आस्पाव जाता. हवामान खात्यान 20 ते 24 जुलय मजगती उटंगाराच्या पावसाची शक्यताय आशिल्ल्यान पावसा खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. हवामान खात्यान दिल्ले माहिती प्रमाण गोंयात 1 जून ते 20 जुलय मेरेन सकाळच्या 8:30 वरां मेरेन गोंयांत सरासरी 99.14 इंच पावसाची नोंद जाली. दिसभर घोग्यांनी पडिल्ल्या पावसान गोंयांत सांजे मेरेन शेकडो हुपलो. 1 जून ते 20 जुलय ह्या 50 दिसांनी गोंयांत सरासरी 100 इंच परस अदीक पावसाची नोंद जाल्या. अंदू पावसाचे प्रमाण 57.2% चड आसा. मजगती वाळपय सगळ्यांत चड 115 इंच पावस पडला. गोंयातल्या 13तल्या 6 केंद्रांनी पावस 100 परस चड जाला. सांग्यार 111.18 इंच, साखळे 108.17 इंच, फोण्या 105.20 इंच, काणकोणा 103.49 इंच आनी पेडण्या 101.48 इंच पावसाची नोंद जाल्या. शेनवारा गोंयांत सगळेच कडेन पावसान जोर दिलो. कांय कडेन पडझडीच्यो घडणुको घडल्यो जाल्यार कांय कडेन झाडां पडिल्ल्यान लुकसाणीच्या घडणुकांची नोंद जाल्या. खुपशा रस्त्यांचेर उदक साचून उरलां, न्हयांची पातळी वाडल्या. गोंयांत फाटल्या 24 वरां सरासरी 2.16 इंच पावसाची नोंद जाल्या. ह्या काळांत पेडण्यां सगळ्यांत चड 3.48 इंच पावसाची नोंद जाली. काणकोणा 3.31 आनी वाळपय 2.85 इंच पावसाची नोंद जाल्या. लोकांकडेन आशिल्ले संबंध आनीक सुदारपा खातीर गोंय पुलीस बांदील आसा. तातूंत सुदारणा करचे खातीर हे मुखार लेगीत यत्न चालू उरतले अशें गोंयचे नवे पुलीस महासंचालक आलोक कुमार हांणी सांगला. आदले पुलीस महासंचालक जसपाल सिंग हांचे बदली उपरांत गोंयच्या पुलीस महासंचालक पदार आलोक कुमार हांची नेमणूक जाल्या. पदाचो ताबो स्विकारल्या उपरांत आलोक कुमार हांणी पयलेच खेपे मडगांवच्या दक्षिण गोंय पुलीस मुख्यालयाक भेट दिली. ह्या वेळार दक्षिण गोंय पुलीस अधीक्षक सुनिता सावंत, उपअधीक्षक संतोष देसाय, सुबोध शिरवयकार, राजेंद्र प्रभू देसाय हांचे सयत मडगांव पुलीस निरीक्षक तुळशीदास नायक हजर आशिल्ले. हे भेटी उपरांत प्रसार माध्यमाकडेन उलयतना आलोक कुमार हांणी सांगले दक्षिण गोंयांतल्या पुलिसांच्या प्रश्नांचेर चर्चा केली. कायदो आणि सुवेवस्था कायम उरची हे खातीर पुलीस गस्तीत सुदारणा करपाक कितें करपाक जातले हाचेर चर्चा केली. वाटते रस्तो अपघातांचे फाटभुयेर रस्तो येरादारी सुरक्षा वाढोवपाचेर आणि रस्तो अपघात कशे उणे करपाक मेळटले हाचेरूय चर्चा केली. विविध पुलीस स्टेशनावेल्यो मुळाव्यो सुविधा, लॉजिस्टिकाचे प्रश्न हांचेर चर्चा केली. लोकांचे प्रश्न सोडोवपा खातीर गोंय पुलीस सदांच तत्पर आसात. कळंगूटच्या खून प्रकरणातूय गोंय पोलिसांनी जी तत्परता दाखयल्या आनी सिटूकसाणे लागून दुबावितांक अटक केली ती तुस्त करपा सारखी आसा अशें तांणी मुखार सांगलें. मुख्यालयातले भेटी उपरांत पुलीस महासंचालकांनी कोलवेच्या पुलीस स्टेशनाक भेट दिली. त्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात. पेडणे हो कृषी प्रधान म्हाल म्हूण नामनेक पावला. जून म्हयन्याच्या दुसऱ्या सप्तका उपरांत सगल्या गांवांत शेत नांगरपाक सुरवात जाता. पूण फाटल्या दिसांनी उटंगार पावस पडिल्ल्यान शेतां कामांनी आडखळ आयिल्ली आनी ती कामां बंद उरिल्ली. मात आतां पावस उणो जाल्ल्यान तळवो काडून शेतांत रोवपाक सुरवात जाल्या. कोरगांव इब्रामपूर संसापूर चांदेल खुटवड पारशे मांद्रे आनी हरमल ह्या गांवांनी लोकांनी शेती वेवसायाक प्राधान्य दिलां. पेडण्या वट्ट 20 ग्रामपंचायतीच्या वाठारांत सरासरी शेतकार 6200 परस चड हेक्टर जमनीत शेती वेवसाय करतात. ते भायर पारशा वायंगण शेती वेवसायाक प्राधान्य दितात. शेता वांगडा पालेभाज्यो फळां फुलांची लागवड तांणी केल्या. शेतकारांनी आधुनिक यंत्रांचो वापर करून वेगवेगळे प्रयोग शेतांत केल्यात. केंद्र सरकारांनी राज्य सरकाराच्या कृषी विभागा वतीन शेतकऱ्यांक खुपश्यो येवजण्यांचो लाभ मेळ्ळा. जे सुशिक्षित शेतकार आसात ते शेतकार मनीसबळाचो उणो वापर करून यंत्रांक जोड दीत पारंपारीक पद्दतीचे शेती वांगडाच आधुनिक यंत्रांचो वापर करून शेती विशींचे वेगवेगळे प्रयोग करून कमी वेळांत चड पीक घेवपाचो यत्न करतात. शेतकारांक अधिकाऱ्यांकडसून बरो प्रतिसाद मेळत आसा. तांचे कडल्यान शेतकारांक सरकारी येवजण्यांचो लाभ मेळत आसा. पेडण्यांत सगळे शेतकार एकमेकांक आदार दिवन शेती वेवसाय करीत आसात. आयज गोंयांत गुरू पौर्णिमा व्हड भक्तीभावान आनी तरेकवार कार्यावळीवरवी मनयली. समाजातल्या शिक्षक आनी आध्यात्मिक मार्गदर्शकांच्या म्हत्वाच्या भुमिकेचो भोवमान करपा खातीर गुरू पौर्णिमा मनयतात. आषाढ म्हयन्याच्या पौर्णिमेच्या दिसा हो पर्व येता. ह्या दिसा लोक आपल्या बुद्धीन आनी आशिर्वादान आपल्या जिविताक मार्गदर्शन आनी आकार दिवपी शिक्षक आनी आध्यात्मिक मार्गदर्शकांचे उपकार मानतात. वेदव्यास ऋषीच्या जन्मदिसाचो उगडास करपा खातीर ह्या दिसाक व्यास पौर्णिमा अशेंय म्हणटात. बोधगया हांगाच्या बोधी रुखाखाला आत्मगिन्यान मेळून ह्या प्रसंगाचेर भगवान बुद्धान आपले पयले प्रवचन दिल्ले. ते बोधगया सावन सारनाथाक गेल्ले आनी पौर्णिमेच्या दिसा आपले प्रवचन दिल्ले. अशे तरेन ह्या दिसा भगवान बुद्धाचे अनुयायी तांची पुजा करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी गुरू पौर्णिमेच्या निमतान देशभर लोकांक परबी भेटयल्या. आज गोंयांतूय साबार सुवातांनी गुरू पौर्णिमेच्यो साबार कार्यावळी जाल्यो. आयताराची सुटी आशिल्ल्यान शाळा महाविद्यालयांनी गुरू शिष्य हांचे नाते प्रगटावपी गुरू पौर्णिमा फाल्यां तरेकवार कार्यावळीवरवीं मनयतले. श्री दामोदर भजनी सप्ताह ऑगस्टाच्या 10 तारखेर सुरू जातलो. ताका लागून तयारी नेटान सुरू आसा. अंदू 125व्या श्री दामोदर भजनी सप्ताह निमतान श्रीदेव दामोदर चरणाकडेन वर्गणी पुस्तक दवरून आनी घाराणे घालून वर्गणी एकठांय करपाक आरंभ जालो. शिखर समितीचे अध्यक्ष प्रशांत जोशी आनी हेर वांगड्यांचे हजेरीत पुरोहित भूषण जोशी आनी घाराणे घाले. अंदू सप्ताह निमतान टीजेएसबी बँकेन समितीक दिल्ल्या क्यूआर कोडाचे उक्तावण प्रशांत जोशी हांचे हस्तुकी जाले. हे वेळार सप्ताहा निमतान काढिल्ल्या सगळ्या वावुरपी समितीचे मुखेली आनी वांगडी हजर आशिल्ले. पुणेच्या पीईएस महाविद्यालयात कारफुटी विषयाचेर 26 जुलयाक राष्ट्रीय परिषद जातली. संवसारीक खारफुटी दिसा निमतान ही 2 दिसांची परिषद आयोजित केल्या अशी माहिती प्राचार्य विकास पिसुर्लेकार हांणी दिल्या. भारतीय मॅनग्रोव्ह संस्था तशेंच गोंय राज्य जैव विविधताय मंडळाचे हे परिषदेक आर्थिक फाटबळ मेळ्ळां. 26 आनी 27 जुलय अशे 2 दीस जावपी हे राष्ट्रीय परिषदेत कारफूट संशोधन आनी संवर्धन जागृकताय अशा विषयांचेर चर्चा जातली अशे परिषदेच्यो निमंत्रक प्राध्यापक रंजिता सावयकर हांणी माहिती दिली. गोंय सारखिल्ले ल्हानशे राज्य खारफुटीन समृद्ध आसा आनी तांचे संवर्धना खातीर वावर सुरू जावपाची गरज निमंत्रक रंजिता सावयकर हांणी उक्तायली. ते परिषदेक देशभरातले शास्त्रज्ञ शिक्षक आनी विद्यार्थी हजर रावतले अशेंय तांणी मुखार सांगले. आनी खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फाल्यां सुरू जातले. ते फाटभुयेर संसदेचे कामकाज सुरळीतपणान करपा हेतान आयज सर्वपक्षीय बसका जाली. हवामान खात्यान 20 ते 24 जुलय मजगती उटंगाराच्या पावसाची शक्यताय आशिल्ल्यान पावसा खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. आयज गोंयांत गुरुपौर्णिमा व्हड भक्तीभावान आनी तरेकवार कार्यावळी वरवीं मनयली आनी वास्कोचो नामनेचो श्री दामोदर भजनी सप्ताह ऑगस्टाच्या 10 तारखेर सुरू जातलो ताका लागून तयारी नेटान सुरू जाल्या आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो संपल्यो.